इयम् आकाशवाणी सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचिका निधि तिवारी। आदौ मुख्याः वार्ताः। पश्चिमबंगाले दुरापादितायां रेल दुर्घटनायां रेल विभागस्य अधिकारित्रयं समेत्य अष्टौ जनाः मृत्युम् उपगताः। प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना रेल दुर्घटनायां गभीरं दुःखं प्रकटितम्। प्रधानमन्त्री राष्ट्रिय सहाय्य कोषात् प्रत्येकं मृतकस्य परिजनेभ्यः 10 लक्ष रूप्यकाणि प्रदास्यन्ति। केन्द्रीय गृहमन्त्री अमितशाहः नवदिल्ल्यां मणिपुर सुरक्षास्थितिं समीक्षितुम् उच्चस्तरीयोपवेशनस्य अध्यक्षतां करोत्। भारत अमेरिकयोः मध्ये द्वितीयं वार्षिकम् उदीयमान प्रौद्योगिकी सम्बद्धम् उपवेशनम् नवदिल्ल्यां प्रचलति। जम्मूकश्मीरस्य बांदीपुरा जनपदस्य अरगामक्षेत्रे अद्य सुरक्षाबलैः सह संघर्षे एकः आतंकवादी मारितः। ईद उल अजह पर्व अद्य देशस्य पृथक् पृथक् भागेषु परम्परापूर्वकं परिपाल्यते। अपि च 20-प्रतिविंशतिः क्रिकेट प्रतिस्पर्धायां अद्य न्यूजीलैंड दलं पापुआ न्यूगिनी दलं सम्मुखी करिष्यति। इदानीं वार्ताः विशदीकृत्य। पश्चिमबंगाले दुरापादितायां रेल दुर्घटनायां रेल विभागस्य अधिकारित्रयं समेत्य अष्टौ जनाः मृत्युम् उपगताः। रेलवे बोर्ड इत्यस्य अध्यक्षा जया वर्मा राजधान्यां नवदिल्ल्यां वार्ताहरसम्मेलने उक्तवती यत् सहाय्योद्धारकार्यं सम्पन्नम्। अस्यां दुर्घटनायां आहत्य 50 जनाः मृत्युम् उपगताः। प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना रेल दुर्घटनायां गभीरं दुःखं प्रकटितम्। सामाजिक संचारपटले प्रधानमन्त्री अलिखत् यत् पश्चिमबंगाले दुरापादिता इयं रेल दुर्घटना दुःखावह विद्यते। अमुना मृतकाणां परिजनान् प्रति संवेदना व्यक्तीकृता। प्रधानमन्त्रिणा व्रणितानां शीघ्र स्वस्थलाभस्य कामना कृता। श्रीमोदिना रेलविभागस्य अधिकारिभिः सह संवादं विधाय स्थितिः परिज्ञाता। रेलमन्त्री अश्विनी वैष्णवः अवोचत् यत् प्रधानमन्त्री राष्ट्रिय सहाय्य कोषात् प्रत्येकं मृतकस्य परिजनेभ्यः 10 लक्ष रूप्यकाणां प्रत्येकं गभीरतया व्रणितेभ्यः 2.5 लक्ष रूप्यकाणाम् अथ च प्रत्येकं सामान्यतया व्रणितेभ्यः च 50 सहस्र रूप्यकाणि प्रदास्यन्ते। अत्रान्तरे राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मुः रेल दुर्घटनायां दुःखं प्रकटितवती। एकस्मिन् सामाजिक संचारपटले तया लिखितं यत् रेल दुर्घटनायां जनहानिः कष्टप्रदा विद्यते। पश्चिमबंगाल राज्यस्य रंगपानी रेलवे सन्धिस्थानकं समीपं रेल दुर्घटनायाः अनन्तरं बारसोई न्यू जलपाईगुड़ी रेलखण्डे रेल सेवापि प्रभाविता जाता। कटिहारस्य मण्डल रेल प्रबन्धकः सुरेन्द्र कुमारः अवोचत् यत् दुर्घटनेयम् अनुभागस्य अधुगत पट्टिकायाम् उत्पन्ना। दुर्घटनाम् अभिलक्ष्य वन्दे भारत एक्सप्रेस डिब्रूगढ़ नई दिल्ली राजधानी एक्सप्रेस रेलयानानि समेत्य 9 रेलयानानां मार्गाः परिवर्तिताः। जनानां सहाय्यार्थं पृथक् पृथक् क्षेत्रेषु सहाय्य पटलानि अपि संस्थापितानि। कञ्चनजंघा रेलयान सम्बद्धः दूरभाषक्रमांकः वर्तते 0332350874 0332383332 इति। जलप्लाव प्रभावितस्य सिक्किमस्य मंगन जनपदस्य चुंगथांग क्षेत्रे अवरुद्धान पर्यटकान् निष्कासितुं सहाय्यकार्यम् अद्य पुनः आरब्धम्। मंगनस्य जनपदाधिकारी हेमकुमार छेत्री आकाशवाण्याः वार्ताः प्रभागम् अवोचत् यत् अवरुद्धान् पर्यटकान् प्रभावितक्षेत्रेभ्यः निष्कास्य राजधान्यां गंगटोक नगर्यां प्रापणम् आरब्धम्। प्रतिकूलेन ऋतुचक्रकारणेन पर्यटकाः वायवीय मार्गेण प्रत्यानेतुं न शक्यन्ते। ಮಂಗನ ಜನಪದಸ್ಯ ಲಾಚುಂಗ ಚುಂಗಥಾಂಗ ಕ್ಷೇತ್ರಯೋಹು ಅವರುದ್ಧಾನ ದ್ವಿಸಹಸ್ರ ಪರ್ಯಟಕಾನ್ ನಿಷ್ಕಾಸಿತುಂ ದಿನದ್ವಯಾತ್ ಪ್ರಯಾಸಾಃ ವಿಧೀಯಂತೆ. ಅತ್ರಾಂತರೆ ರಾಜ್ಯೇ ಅನವರತ್ ವೃಷ್ಟಯಾ ಭೂಸ್ಖಲನೀನ ಚ ಇದಾನೀಂ ಯಾವತ್ ನವಜನಾಃ ಮೃತಾಃ. ಪ್ರಬಲವೃಷ್ಟ್ಯಾ ರಾಜ್ಯಸ್ಯ ಪ್ರಮುಖ ಮಾರ್ಗಾಃ ಕ್ಷತಿಗ್ರಸ್ತಾಃ ಸಂತಿ. ಸೀಮಾ ಸಡಕ ಸಂಘಟನ್ ಇತ್ಯೇತತ್ ಪ್ರಭಾವಿತ ಕ್ಷೇತ್ರೇಷು ಪಥ ಸಂಪರ್ಕಂ ಸಾಧಿತುಂ ಪ್ರಯಾಸಾನ್ ವಿದಧಾತಿ. ಸಂಸ್ಕೃತ ವಾರ್ತಾಯಾಃ ಸಂಸ್ಕರಣವಿದಂ ಇದಾನೀಂ ಆಕಾಶವಾಣೀತಃ ಪ್ರಸಾರ್ಯತೆ. ಸಮಮೇವ ಕಾರ್ಯಕ್ರಮೋಯಂ ಆಕಾಶವಾಣ್ಯಾಃ ಅಂತರ್ಜಾಲಪಟಲೆ www.newsonair.gov.in ಇತ್ಯತ್ರ ಅಥ ಚ ನ್ಯೂಸ್ ಆನ್ ಎಐಆರ್ ಇತಿ ಚಲದೂರಭಾಷೀಯ ತಂತ್ರಾಂಶೇ ಅಪಿ ಉಪಲಬ್ಧೋ ಭವಿಷ್ಯತಿ. ಕೇಂದ್ರೀಯ ಗೃಹಮಂತ್ರಿ ಅಮಿತ್ ಶಾಹ ನವದೆಹಲ್ಯಾಂ ಮಣಿಪುರ ಸುರಕ್ಷಾ ಸ್ಥಿತಿಂ ಸಮೀಕ್ಷಿತುಂ ಉಚ್ಚಸ್ತರೀಯೋಪವೇಶನಸ್ಯ ಅಧ್ಯಕ್ಷತಾಂ ಅಕರೋತ್. ಕೇಂದ್ರೀಯ ಗೃಹ ಸಚಿವ ಅಜಯ್ ಭಲ್ಲಾ, ಆಸೂಚನಾಭಿಕರಣ ಪ್ರಮುಖ ತಪನ್ ಡೇಕಾ, ಥಲಸೇನಾಧ್ಯಕ್ಷ ಜನರಲ್ ಮನೋಜ ಪಾಂಡೆ, ಮಣಿಪುರಸ್ಯ ಆರಕ್ಷಿ ಮಹಾನಿದೇಶಕ ರಾಜೀವ ಸಿಂಹ, ಅನ್ಯ ಚ ವರಿಷ್ಠಾಧಿಕಾರಿಣ ಉಪಸ್ಥಿತಾಃ ಆಸನ್. ಹ್ಯ ಕೇಂದ್ರೀಯ ಗೃಹಮಂತ್ರಿಣಾ ಅಮಿತ್ ಶಾಹೇನ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರಸ್ಯ ಸುರಕ್ಷಾ ಸ್ಥಿತಿಂ ಅಥ ಚ ಅಮರನಾಥ ಯಾತ್ರಾಯಾಃ ಸಜ್ಜತಾಂ ಸಮೀಕ್ಷಿತುಂ ಏಕಮುಚ್ಚಸ್ತರೀಯೋಪವೇಶನಂ ವಿಹಿತಂ. ಭಾರತ ಅಮೆರಿಕಯೋಃ ಮಧ್ಯೆ ದ್ವಿತೀಯಂ ವಾರ್ಷಿಕಂ ಉದೀಯಮಾನ ಪ್ರೌದ್ಯೋಗಿಕೀ ಸಂಬದ್ಧಂ ಉಪವೇಶನಂ ನವದೆಹಲ್ಯಾಂ ಪ್ರಚಲತಿ. ಅಸ್ಮಿನ್ ಉಪವೇಶನೆ ರಾಷ್ಟೀಯ ಸುರಕ್ಷಾ ಪರಾಮರ್ಶದ ಅಜಿತ್ ಡೋಭಾಲ, ವಿದೇಶ ಮಂತ್ರಿ ಡಾ ಸುಬ್ರಹ್ಮಣ್ಯಂ ಜಯಶಂಕರ, ಅಮೆರಿಕಾಯಾಃ ರಾಷ್ಟೀಯ ಸುರಕ್ಷಾ ಪರಾಮರ್ಶದ ಜೆಕ್ ಸುಲಿವನ್ ಇತ್ಯೇತೆ ಉಪಸ್ಥಿತಾಃ ಸಂತಿ. ಉಭಯೋಃ ಪಕ್ಷಯೋಃ ಮಿಥಃ ವ್ಯಾಪಕ ದ್ವಿಪಕ್ಷೀಯ ಕ್ಷೇತ್ರೀಯ ವೈಶ್ವಿಕ ಪ್ರಕರಣೇಷು ವಿಶಿಷ್ಟ ಚರ್ಚಾ ವಿಧೀಯತೆ. ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರಸ್ಯ ಬಾಂದೀಪುರ ಜನಪದಸ್ಯ ಅರಗಾಮ ಕ್ಷೇತ್ರೆ ಅದ್ಯ ಸುರಕ್ಷಾಬಲೈಃ ಸಹ ಸಂಘರ್ಷೆ ಆತಂಕ್ಯೋಕಿ ಮಾರಿತಃ. ಆರಕ್ಷ್ಯಾಧಿಕಾರಿಣಾಂ ಅನುಸಾರಂ ಅಸ್ಮಿನ್ ಕ್ಷೇತ್ರೆ ಆತಂಕವಾದೀನಾಂ ನಿಗೂಢನಸ್ಯ ಸೂಚನಾಧಾರೇಣ ಸೇನಯಾ ಕೇಂದ್ರೀಯ ರಕ್ಷಿತಾರಕ್ಷಿಬಲೇನ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರ ಆರಕ್ಷಿಬಲೇನ ಚ ಅರಗಾಮ ಇತ್ಯತ್ರ ಸಂಯುಕ್ತಾಭಿಯಾನಂ ಪ್ರಚಾಲಿತಂ. ಸುರಕ್ಷಾಬಲಾನಾಂ ಸಂಯುಕ್ತದಲಂ ಯದಾ ಸಂದಿಗ್ಧ ಸ್ಥಳಂ ಉಪಗತಂ ತದೈವ ನಿಗೂಢಾತಂಕವಾದಿಭಿಃ ಅನಾರತಂ ಗೋಲಿಕಾ ಪ್ರಹಾರಂ ಆರಬ್ಧಂ. ಸುರಕ್ಷಾಬಲಾನಾಂ ಪ್ರತ್ಯುತ್ತರೆ ಏಕಃ ಆತಂಕವಾದಿ ಮಾರಿತಃ. ಅಂತಿಮ ವಾರ್ತಾ ಲೇಖನ ಸಮಯ ಪ್ರಾಪ್ತಂ ಯಾವತ್ ಅಯಂ ಸಂಘರ್ಷಃ ಪ್ರವರ್ತಿತೋ ವರ್ತತೆ. ವೃತ್ತ ಚಿತ್ರ ಲಘುಕಥಾ ಚಿತ್ರ ಸಂಜೀವನ ಚಲಚಿತ್ರೇಭ್ಯ ಅಷ್ಟಾದಶತಮ ಮುಂಬೈ ಅಂತಾರಾಷ್ಟೀಯ ಚಲಚಿತ್ರ ಮಹೋತ್ಸವ ಸಮಾರಬ್ಧ. ಅದ್ಯ ತೃತೀಯ ದಿವಸೆ ಮೈ ಫಾದರ್, ವಿ ಶುಡ್ ಆಲ್ ಬಿ ಫ್ಯೂಚರಿಸ್ಟ್, ಲೈಫ್ ಇನ್ ಲೂಮ್, ಪುಕಾರ್, ಶಾಂತಿ ಇನ್ಸೈಡ್ ಔಟ್ ಟು ಇತ್ಯಾದೀನಿ ಚಲಚಿತ್ರಾಣಿ ಪ್ರದರ್ಶಿತಾನಿ. ಪ್ರಾತಃ ಅನ್ಲಾಕಿಂಗ್ ದಿ ಫೋರ್ಸ್ ಚಾನೆಲಿಂಗ್ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟರಿ ಫಿಲ್ಮ್ಸ್ ಟು ಡ್ರೈವ್ ಸೋಷಲ್ ಚೇಂಜ್ ಇತ್ಯನೇನ ಶೀರ್ಷಕೇಣ ಏಕಾ ವಿಶೇಷಜ್ಞೈಃ ಯುತ ಚರ್ಚಾ ಸಮಾಯೋಜಿತಾ. ಏತಸ್ಮಿನ್ ಸತ್ರೆ ಭಾರತೀಯ ನಿರ್ದೇಶಕ ಡಾಕ್ಟರ್ ತಾಲಕಾಡು ಶ್ರೀನಿವಾಸಯ್ಯ ನಾಗಭರಣ ಅಪಿ ಚ ರಾಷ್ಟೀಯ ಚಲಚಿತ್ರ ವಿಕಾಸ ನಿಗಮಸ್ಯ ಎನ್ಎಫ್ಡಿ ಇತ್ಯೇತಸ್ಯ ಮಹಾಪ್ರಬಂಧಕ ಡಿ ರಾಮಕೃಷ್ಣ ಚ ಭಾಗಂ ಸ್ವೀಕೃತವಂತೌ. ಷಡ್ ದಿವಸೀಯ ಮಹೋತ್ಸವಸ್ಯಾಸ್ಯ ಸಮಾಪನಂ ಏಕವಿಂಶತಿ ದಿನಾಂಕೆ ಭವಿಷ್ಯತಿ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಶ್ವಃ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶಸ್ಯ ವಾರಾಣಸಿ ನಗರ್ಯಾಂ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಕಿಸಾನ ಸಮ್ಮಾನ ನಿಧಿ ಯೋಜನಾಂತರ್ಗತಂ ವಿಂಶತಿ ಸಹಸ್ರ ಕೋಟಿ ರೂಪ್ಯಕಾಣಾಂ ಸಪ್ತದಶತಮಂ ದೇಯರಾಶಿಂ ಪ್ರಸಾರಯಿಷ್ಯತಿ. ದೇಯರಾಶೇಃ ಧನಂ ಪ್ರತ್ಯಕ್ಷತಯಾ ಷಡ್ವಿಂಶತಿ ಲಕ್ಷಾಧಿಕ ನವಕೋಟಿ ಲಾಭಾರ್ಥಿ ಕೃಷಕಾಣಾಂ ವಿತ್ತಕೋಶೇಷು ಸಂಪ್ರೇಷಯಿಷ್ಯತಿ. ಏತಸ್ಮಿನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾವಧೌ ಶ್ರೀಮೋದಿ ಸ್ವಯಂ ಸಹಾಯ ಸಮೂಹಾನಾಂ ತ್ರಿಂಶತ್ ಸಹಸ್ರಾಧಿಕಾಭ್ಯಃ ಮಹಿಳಾಭ್ಯಃ ಕೃಷಿ ಸಖಿ ಇತ್ಯಸ್ಯಾಂತರ್ಗತಂ ಪ್ರಮಾಣಪತ್ರಾಣ್ಯಪಿ ವಿತರಿಷ್ಯತಿ. ಈದ್ ಉಲ್ ಅಜಹ ಪರ್ವ ಅದ್ಯ ದೇಶಸ್ಯ ಪೃಥಕ್ ಪೃಥಕ್ ಭಾಗೇಷು ಪರಂಪರಾಪೂರ್ವಕಂ ಪರಿಪಾಲ್ಯತೆ. ಶ್ರದ್ಧಾಲವಃ ಪ್ರಾತಃ ಕಾಲಾದೇವ ನಮಾಜ್ ಪ್ರಾರ್ಥನಾಯೈ ಈದಗಾಹೇಷು ನವದೆಹಲ್ಯಾಂ ಪ್ರಮುಖೋತ್ಸವಃ ಅಯಂ ಜಾಮಾ ಮಸ್ಜಿದ್ ಇತ್ಯೇತೇಷು ಸ್ಥಳೇಷು ಸಮಾಯೋಜ್ಯತೆ. ವಿಂಶತಿ ಪ್ರತಿವಿಂಶತಿ ಕ್ರಿಕೆಟ್ ಪ್ರತಿಸ್ಪರ್ಧಾಯಂ ಅದ್ಯ ನ್ಯೂಜಿಲ್ಯಾಂಡ್ ದಲಂ ಪಾಪುವಾ ನ್ಯೂಗಿಲಿ ದರಂ सम्मुखीकरिष्यति। प्रतिस्पर्धाया प्रसारणम् अष्टवादनो भविष्यति इति वार्ताः।